श्रीराम मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझा दास बोधासि त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध ग्रंथ पाहतो आहोत। आतापर्यंत आपण सत्व रजतम या तीन गुणांचं जीवनात महत्व काय आहे आणि प्रत्येक कर्मावर त्याचा परिणाम कसा होत असतो हा विचार आपण गेल्या प्रवचनातून पाहिला। आज आता आपण विषय घेतो आहोत तो आहे दशक दुसरा आणि समास आठवा सद्विद्या निरूपण नाम समास आहे। हा साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण साधक साधना करायला लागला म्हणजे काही उत्तम गुण त्याला मिळवावे लागतात आणि काही अवगुण टाकावे लागतात। हे उत्तम गुण असं आपण म्हणतो पण नेमके काय आहेत हे समर्थाने इतकं बारकाईनं सांगितलेले आहेत की ते वाचायला लागल्यानंतर मग असं लक्षात येतं की आपण कधी ह्या गुणांचा विचारच केलेला नाही। गुणांचा विचार जर झाला तर आपण ते आपल्या अंगे बाणवायला पाहिजे, त्या गुणांचं महत्व काय आहे कळलं तर त्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटेल। त्या तऱ्हेनं हे गुण काय सांगितलेले आहेत याचा विचार आपण करणार आहोत। ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे। ही लक्षणं कशी सांगितली आहे सद्विद्येची परमशुद्ध आहे। जशी जशी शुद्धता देहाच्या पातळीवर मनाच्या बुद्धीच्या पातळीवर यायला लागते तसे तसे हे गुण यायला लागतात किंबहुना हे गुण जसे जसे यायला लागतात तशी तशी ती शुद्धी साधली जाते। त्यामुळे हे दोन्ही बरोबरच जाणार आहे। त्यामुळे परमशुद्ध होण्यासाठी या गुणांची आवश्यकता आहे। ही सुलक्षण म्हटलेली आहेत। कुलक्षण काही आहेत आणि सुलक्षण काही आहेत। सु हा शब्द नेहमी चांगल्या अर्थाने वापरला जातो त्यामुळे चांगली लक्षण या अर्थाने सुलक्षण म्हटलेलं आहे। आणि विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी। हे गुण अंगी बाणवायचे ह्याबद्दल विचार केला पाहिजे आणि हे अंगी बाणवले पाहिजेत म्हणजे आधी गुण काय ते समजले पाहिजेत त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे। पुढे ते अंगी बांधले म्हणजे ते गुण सहजच प्रगट होत असतात त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावा लागत नाही। सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष। सद्विद्येचा पुरुष ओळखायचा कसा तर ही उत्तम लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत तो सद्विद्येचा पुरुष आहे। असा पुरुष पाहायला फार क्वचित सापडतो। जे काही अवतारी पुरुष होऊन गेले जे काही संत ही माझीच रुपडी असं भगवंतांनी म्हटलेलं आहे असे जे महान संत होऊन गेले त्यांच्यामध्ये ही लक्षणं सहज असतात कारण ते स्वरूप बोधावर गेलेले असल्यामुळे। अंगी बाणती राजकळा किंवा स्वरूपी लागता जिवाळा असं समर्थांनी म्हटलंय। स्वरूपाच्या ठिकाणी जिवाळा लागला की हा राजकळा सहजच अंगी बाणतात आणि त्यामुळे जे काही आदर्श पुरुष संत अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्यामध्ये हे गुण आपण बारकाईनं जर पाहिले तर आपल्या लक्षात येतात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा हे लक्षात येईल। त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे। हे गुण ऐकताना संतोष वाटण्यासाठी देखील किमान सत्व गुण त्या ऐकणाऱ्याच्या मध्ये पाहिजे। तो जर रजोगुणी तमोगुणी जर असेल तर दुसऱ्याचे गुण ऐकताना त्याला संतोष वाटण्याच्या ऐवजी त्याला दुःख होत किंबहुना दुसऱ्याचे अवगुणच ज्याला गुण वाटतात ते तमोगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे। आणि इथं त्यांनी म्हटलंय गुण ऐकून संतोष वाटतो याचा अर्थ सत्व गुण किमान पाहिजे। त्याची लक्षणं सांगताना ते म्हणतायत भाविक सात्विक आणि प्रेमळ। परमार्थाचा विषय संतांचं वाङ्मय ह्याला किमान भाव पाहिजे। भावच ज्याला नसेल आणि केवळ बुद्धीच्या निकषावर जो काही विचार करत असेल किंवा ह्या ग्रंथांचा अभ्यास करायचा प्रयत्न करत असेल त्याला कळणं कठीण आहे। म्हणून परमार्थात भाव महत्वाचा आहे। भाव मुळात पाहिजे आणि तो दिवसेदिवस वर्धुष्मुख कसा होईल असाही प्रयत्न पाहिजे। म्हणून भाविक पाहिजे सात्विक पाहिजे आपण बघितलं सत्वगुण हा मुळात पाहिजे आणि तो देखील वाढवता आला पाहिजे, सात्विक पाहिजे, प्रेमळ पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रेम असतं, प्रेमच नाही अशी व्यक्ती नसते. तथापि काही मंडळींचं प्रेम हे फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पुरतं मर्यादित असतं, इतर ठिकाणी मात्र ते अत्यंत कठोर असतात किंवा रुक्ष असतात, दुर्लक्षित त्याच्याकडे करणारे असतात. परंतु काही मंडळींचं अंतःकरण मुळातच प्रेमळ असतं, ते सर्वच मंडळींशी अत्यंत प्रेमाने वागत असतात. म्हणून हा प्रेमळपणा हा गुण अतिशय आवश्यक आहे. शांती, क्षमा आणि दयाशील. शांती ही वरवरची नाही, आतून आलेली शांती पाहिजे. जसा जसा आतमध्ये अंतःकरणात तो शांत शांत परमशांत व्हायला लागतो, तसा तसा बाहेर प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया व्यक्त करताना शांतीचीच प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. त्यामुळे शांती पाहिजे, क्षमा, दया हे सहज गुण पाहिजेत. आणि लीन तत्पर केवळ अमृत वचनी. तो लीन असतो, तत्पर असतो आणि अमृत वचनी असतो. केवळ त्याचे जे मुखातून येणारे शब्द असतात ते अमृताचीच वचनं असतात. वेडेवाकडी भाषा त्याच्या मुखात येत नाही, कारण अनेक वर्षांच्या जन्मांच्या साधनेनं त्यांनी ती मिळवलेली असते. नामस्मरण ज्याच्या मुखात असेल त्याच्या मुखातून वेडेवाकडे शब्द येत नाही. आणि एकीकडे नामस्मरण करतो आहे आणि मुखातून कठोर शब्द येत असतील तर समजावं की ते नामस्मरण योग्य दिशेनं चाललेलं नाहीये. परम सुंदर आणि चतुर. परम सुंदर ह्याचा अर्थ इथे देहाचं किंवा चेहऱ्याचं सौंदर्य धरायचं नाहीये, तर हे जे सौंदर्य आहे ते मनाचं, बुद्धीचं, विचारांचं सौंदर्य आहे. असं सौंदर्यही आहे आणि जोडीनं चतुर आहे. या ठिकाणी समर्थाने वर्णन करताना काही वेळेला दोन गुण असे घेतलेले आहेत की ते वरकरणी आपल्याला विरोधी वाटतात, परंतु ते एका ठिकाणी नांदत असतात. ते अशा महापुरुषाच्या ठिकाणी असतात, त्यामुळे तेही आपण बघूया. काही वेळेला एकाच दिशेने जाणारे दोन गुण आहेत तर काही ठिकाणी विरोधी वाटणारे गुण आहेत. परम सुंदर आणि चतुर. तर सामान्यतः असं म्हटलं जातं की एखादी व्यक्ती सुंदर असली की त्या सौंदर्याचा इतका काही अहंकार अभिमान असतो की त्याच्या ठिकाणी चातुर्य जरा कमीच असतं. पण इथं ज्याच्याजवळ मनाचं बुद्धीचं सौंदर्य आहे त्याच्याजवळ चातुर्य हेही सहज असतं. परम सबळ आणि धीर. बलवान असला तरी धैर्य हा एक वेगळा गुण आहे. एखाद्याच्या अंगात जरी शक्ती असली, शारीरिकदृष्ट्या तो संपन्न असला, बलसंपन्न, तरी देखील मन जर कमकुवत असेल आणि प्रसंगाला तो जर डळमळणारा असेल तर त्या बळाचा उपयोग होत नाही. त्याच्या उलट त्याचं मन जर समर्थ असेल तर तो देहानी जरी कमी बलवान, अशक्त असा असला तरी सुद्धा त्या त्या प्रसंगाला सर्व बळानिशी तो तुटून पडतो किंवा त्या प्रसंगाला तोंड द्यायला येतं त्याला. म्हणून धैर्य हे त्या बलवानाच्या जोडीला अत्यंत आवश्यक आहे. परम संपन्न आणि उदार अतिशयसी. हे दोन गुण देखील विरोधी सांगितलेले आहेत त्यांनी. परम संपन्न, संपत्ती आहे, वैभव आहे, पण बहुधा असं वैभव असलेला मनुष्य उदार नसतो. कारण त्याला असा एक लोभ असतो की आणखीन साठवावं, आणखीन साठवावं, जे काय मिळेल ते साठवतच जावं, किंबहुना येन केन मार्गाने आणखीन वैभव मिळवत राहावं, आपलं जाऊ नये, दुसऱ्याचंही आपल्याला मिळावं. हे जे रजोगुणाचं तमोगुणाची लक्षणं सांगितली ती त्याच्यामध्ये प्राधान्याने असतात आणि त्यामुळे त्याच्याजवळ वैभव असतं पण उदार नसतं. पण हिथं मात्र अतिशय असी उदार असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा की त्याला तो बोधच असतो की हे वैभव हे सगळं भगवंताचं वैभव आहे आणि ते जर दुसऱ्यासाठी वापरण्यात आलं तर भगवंत उदार असताना देत असतो. कारण भगवंत देखील देताना पाहत असतो की जे काही दिलेलं आहे त्याचा वापर ही व्यक्ती, हा जीव कसा करतो आहे. तो जर चांगल्या अर्थाने करत असेल, चांगल्या मार्गाने त्याचा वापर करत असेल, मग ती शक्ती असो, पैसा असो, बुद्धी असो, जे काही त्याच्याजवळ असेल ते, तर भगवंत त्याला अनंत हस्ताने देत असतो. अनंत व्यक्तींचं त्याच्या पाठीमागे पाठबळ मिळत असतं. आणि म्हणून इथं असं म्हटलंय की वैभवही आहे आणि अतिशय तो उदार आहे. जे आहे ते देण्यामध्ये त्याला आनंद मिळतो आहे आणि म्हणून तो त्या मार्गाने चाललाय. परम ज्ञाता आणि भक्त. वस्तूचा जो ज्ञानी तोच योगी आणि तोच भक्त असं भगवंतानी, ज्ञानेश्वरादी सर्व संतांनी म्हटलेलं आहे. सदा स्वरूप अनुसंधान तेची भक्ती, तेची ज्ञान, अखंड अनुसंधान स्वरूपाचा असेल तोच योगी, तोच ज्ञानी आणि तोच भक्त. पण इथं मात्र ते म्हणतात परमज्ञाता आणि भक्त, हे अवघड वाटत. त्याच कारण हा जो ज्ञाता आहे, हा ज्ञाता त्याला जर आपल्या ज्ञानाचा अहंकार असेल तर तो अहंकार भक्तीच्या आड येत असतो. पण तो ज्ञाता आहे याचा अर्थ त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, मी तोच आहे हे लक्षात आलेलं आहे, आणि पुन्हा तो भगवंताच्या चरणी लीन होऊन त्याची भक्ती करण्यामध्ये रमलेला आहे. म्हणजे ज्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे की ज्ञान झाल्यानंतर सहज कर्माने होणारी भक्ती अशी जर होत असेल तर तो ज्ञाताही असतो आणि भक्तही असतो. म्हणजे हे दोन्ही गुण एका ठिकाणी असतात. महापंडित आणि विरक्त हे देखील अवघड आहे असं समर्थ म्हणतात. कारण महापंडित जो असतो, ज्ञान ज्याच्या जवळ असेल त्याला त्या ज्ञानाचा एक अभिमान असतो. सगळा आपण जर बारकाईने विचार केला तर लक्षात असं येतं की जे जे काही गुण असतात त्या गुणाबद्दलचा अहंकार जर त्याच्यामध्ये असेल तर ते सगळे गुण गुण हे म्हणता येत नाहीत, त्याच्या जोडीनं अवगुण येतात. पण गुण आहेत, जसं सत्वगुणाच्या बाबतीत म्हटलेलं आहे की सत्वगुण असावा पण सत्वगुणाचा अहंकार नसावा, असं जर झालं तरच सत्वरजतमाच्या पलीकडे गुणातीत अवस्था त्याला प्राप्त करता येते. तथे इथं म्हटलेलं आहे की त्याला महापंडित आहे पण त्या पांडित्याचा अभिमान नाहीये, असं असल्यामुळे तो महापंडित आहे पण विरक्त आहे. ज्या ज्या वेळेला त्या पांडित्याचा उपयोग करून घ्यायचा असेल, काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काही घ्यायचं असेल, त्यावेळेला तो पांडित्याचा उपयोग करतो, पण इतर वेळेला त्या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त असतो. महातपस्वी आणि शांत, आपण काही ऋषीमुनींच्या कथा ऐकलेल्या आहेत, त्याच्या लक्षात असं येतं जे तपश्चर्या करत असतात ती मंडळी सर्व तऱ्हेनं इंद्रिय संयमित करायचं, ह्याच्यामध्ये त्या देहाला अशी काही पीडा देत असतात, उन्हामध्ये बसायचं, थंडीमध्ये, पाण्यामध्ये, किंवा आजूबाजूला अग्नी पेटवून किंवा उलट टांगून घेऊन अशा प्रकारच्या हटयोगाच्या प्रक्रियेमध्ये, किंवा अतिशय देहाला कष्ट देऊन साधना करत असतात. त्यामध्ये देहाला मुद्दाम तुम्ही संयमित करायला गेलात की आतून क्रोध बळावतो, काम बळावतो अशी शक्यता असते. आणि म्हणून आपण पाहतो की जरा त्यांच्या कुणी तपश्चर्येत विघ्न आणलं की ते लगेच शाप देतात असंही दिसतं. तर काही ते मंडळी विचारतात की असं कसं होतं, त्याचं कारण अजून पूर्ण झालेलं नसतं आणि तो क्रोध जो असतो तो उफाळून बाहेर येत असतो. पण तो खरा जो तपस्वी असतो तो अशा एका स्थितीला पोचलेला असतो आपल्या साधनेने की ते परमशांतीचं ठिकाण जे म्हटलेलं आहे त्यापर्यंत तो पोचलेला असतो. आणि त्यामुळे तो महातपस्वी आहे आणि शिवाय शांतही आहे. जसं विश्वामित्रांची आणि वशिष्ठांची गोष्ट सांगितली जाते, वशिष्ठ हे पूर्ण असल्यामुळे अखंड शांत, कुणीही कसाही वागो त्यांची शांती कधी ढळली नव्हती. पण विश्वामित्राच्या जीवनात मात्र अनेक असे प्रसंग दाखवलेले आहेत की त्या त्यावेळेला त्यांनी शापही दिलेले आहेत, त्याची तपश्चर्या भंग झालेली आहे. त्याचं कारण मुळात प्रकृती जर सत्वगुणी असेल तर त्याला साधना सोपी असते. आणि मुळात प्रकृती अनुवंशिकतेनं म्हणा, त्याच्या त्याच्या कर्माने म्हणा, जर का ती रजोगुणी तमोगुणी असेल तर त्याला ते इंद्रिय दमन करणं, मना शमन करणं, म्हणजे शम दम हे जे म्हटलेले आहेत हे दोन्ही ताब्यात राहण्याला अतिशय त्रास होतो. आणि म्हणून हे दोन गुण एका ठिकाणी वास करताना दिसत नाही. वक्ता आणि नैराश्यता, आधी वक्ता सहस्रेशू म्हटलेलं आहे. सामान्य माणसं जी बोलत असतात ती बोलत असतात एवढंच, समोर माईक आलेला असतो, वेळ मिळालेला असतो किंवा वेळ नसतोही, तरी देखील जे काही आपलं पांडित्य असेल, खरं असो अगर नसो, बोलत राहतात. पण वक्ता ज्याला म्हणतात, ज्याच्याजवळ वक्तृत्वाचे गुण आहेत, असा वक्ता क्वचित असतो की ज्याच्यावर ज्ञानही आहे, त्याच्याजवळ वाणीही आहे, श्रोत्यांना जे काही द्यायचं आहे त्याची जी क्षमता आपण म्हणतो ती त्याच्याजवळ आहे, असा वक्ता क्वचित असतो. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की वक्ता आहे आणि नैराश्यता आहे. एखाद्याजवळ वक्तृत्व असलं आणि अनेक श्रोत्यांना, हजारो श्रोत्यांना त्यांनी आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केलेलं असलं, तरी मी त्यांना मंत्रमुग्ध केलं असा मीपणा एक शिल्लक असतो. आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जे त्यापासून सर्व कर्म झाल्यानंतर अलिप्त व्हायला हवं असतं, तसं होत नाही. लोकांच्याकडून प्रतिसाद मिळावा, लोकांनी स्तुती करावी, त्याच्यावर काहीतरी छापून यावं, स्तुतिस्तोत्र गायली जावीत, अशी कुठेतरी त्या वक्त्याची अपेक्षा असते. आणि बहुसंख्य ठिकाणी असंच असतं, कारण तो वक्ता असतो पण ज्ञानी नसतो. आणि त्यामुळे वक्ता आणि नैराश्यता हे गुण देखील एका ठिकाणी क्वचित असतात, परंतु ह्या महापुरुषापाशी मात्र दोन्ही असतात. सर्वज्ञ आणि साधरता. सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, पण इतरांशी वागताना सर्वांना ज्याशी त्यांना आदर देऊन ह्याचं वर्तन चाललेलं आहे. सामान्यतः आपल्याला लोकांनी आदर करावा, लोकांनी आपल्या पुढे लोटांगणी जावं, नमस्कार करावा, आपली कीर्ती गावं अशी अपेक्षा असते. पण ह्या ठिकाणी जो सर्वज्ञ असतो तो सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहत असतो, आणि त्यामुळे प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी ह्याचा आदर भाव असतो. त्याच्याजवळ जो गुण असेल ते घेण्याची इच्छा असते, आणि त्यामुळे आदराने तो सर्वांचं स्वागत करत असतो, त्यांच्याशी वर्तन करत असतो. श्रेष्ठ आणि नम्रता. कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ असेल, सत्तेच्या दृष्टीनं, वैभवाच्या दृष्टीनं, बळाच्या दृष्टीनं किंवा लोकसंग्रहाच्या दृष्टीनं, कुठल्याही बाबतीमध्ये जर बळ असेल तर तो मनुष्य नम्र नसतो. इथं सर्व काही त्याच्याजवळ आहे, परंतु अत्यंत नम्र आहे. म्हणून ही लक्षणं ज्ञानी पुरुषापाशी दिसतात. आणि नम्रता सुद्धा पुष्कळांची असते, पण आपला जो ऑफिसर असेल, बॉस असेल, त्याच्या ठिकाणी नम्र असतात. समर्थांनी म्हटलंय, साहेबासी लोटांगणी जावे, तिथं लोटांगणी जायलाही तयार असतात, पण पुन्हा खाली बाहेर आले की आपल्या हाताखालच्या लोकांच्याशी हे छाती पुढे काढून वागत असतात. पण इथं जे लक्षण सांगितलंय ते नम्रता सर्वत्रांशी, कुणीही असो, ते लहान मूल जरी असलं. काही संतांच्या गोष्टी सांगतात की लहान मुलं जरी असलं तरी त्याच्याशी बोलताना ते नेहमी अतिशय आदराने, आपण जे त्याला बोलताना सुद्धा आप, हिंदी भाषेमध्ये ते एक महत्वाची गोष्ट आहे, ती कुणाशी बोलताना आप अशी भाषा वापरतात. तू अशी जर म्हटली तर त्याचा अपमान केला असं समजलं जातो, आणि तू असं तर म्हटलंच जात नाही. त्यामुळे हे सर्व ठिकाणी आदरभाव ठेवणं, त्यांच्याशी नम्रतेनं वागणं हे अभिप्रेत आहे. राजा आणि धार्मिक, हे देखील कठीण आहे असं म्हणतात. राज्यपदावर बसला, म्हणजे त्या राजाला जर विवेक नसेल, ज्ञान नसेल, तर त्याची भूमिका अशी असते की मी हा राज्याचा राजा आहे, ही प्रजा जी आहे ती जणू माझ्या भोगासाठीच उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या प्रजेतल्या सगळ्या गोष्टीवर माझा अधिकार आहे, अशा तऱ्हेनं त्याचं वर्तन असतं, आणि मग त्याच्यातून अनाचार निर्माण होतो. पण जर तो धार्मिक असेल तर त्याच्या लक्षात येत असतं की धर्माच्या चौकटीत, नीतीच्या चौकटीत आपल्याला जीवन जगायचं आहे, कोणतंही वेडवाकडं कृत्य हातून घडायचं नाहीये, किंबहुना प्रजा ह्याचा हा पालन करता असल्यामुळे प्रत्येक प्रजेशी आपल्या मुलाला जसं सांभाळावं तशा तऱ्हेनं राजाला सांभाळायचं आहे, अशी आपल्या कर्तव्याची त्याला जाण असते. आणि असं ज्याला असेल त्या ठिकाणी ही लक्षणं आपण म्हणतो ती सापडतात. राजा आहे आणि धार्मिक आहे, शूर आहे आणि विवेक आहे, दोन्ही अवघड आहे. शौर्य अंगात असला की बहुधा विवेक कमी असतो, आणि प्रसंग आला की तो आपल्या हातातलं काय शस्त्र अस्त्र काय जे असेल ते घेऊन त्याच्यावर धावून जातो. पण विवेक जर असेल तर तो पहिल्यांदा विचार करेल की जरी शस्त्र आहे माझ्याजवळ, बळ आले, तरी देखील प्रसंग काय आहे, ह्या ठिकाणी बळाचा वापर करायचा आहे, अत्यंत आवश्यक असेल तरच बळाचा वापर करायचा असतो, नाही तर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे संघर्ष हे विवेकानं, समजुतीनं मिटवता आले तर दोन्ही पक्षी आनंद असतो. त्यामुळे विवेकाच्या त्या ठिकाणी जर जागृत असेल तर शौर्याचा योग्य तऱ्हेनं उपयोग करता येईल. शूर आणि विवेक. तारुण्य आणि नेमक अतिशयसी, हे देखील दोन्ही गोष्टी विरोधी एकत्र आलेले दिसतात. तारुण्य आहे, सळसळतं तारुण्य, सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहेत, परंतु बहुधा तारुण्यामध्ये विवेक नसतो. तारुण्यामध्ये जी जी काही गोष्ट केली जाते ती अविवेकाने करते, अविचाराने घडते, आणि मग पाठीमागनं पश्चाताप होतो की असं करायला नको होतं. त्यावेळेला जर वडील माणसं काही सांगायला लागली, अनुभवी माणसं काही जर सांगायला लागली, तर ते ऐकायची देखील त्याच्याजवळ क्षमता नसते, तेवढी सहनशीलता, तेवढी शांती त्याच्याजवळ नसते. मी शहाणा आहे, मला कोण शिकवणार, असा त्याचा भाव असतो. म्हणून इथं जे त्यांनी म्हटलंय, त्याचं वागणं नेमक पाहिजे, अतिशयसी नेमक. ह्याचा अर्थ काय खावं, काय प्यावं, कोणाशी मैत्री करावी, कोणतं काम करावं, कोणतं करू नये, प्रत्येक बाबतीमध्ये नीट विचारपूर्वक आपले आचार विचार ठेवणं, हे आणि तारुण्य, हे दोन्ही एका ठिकाणी येत नाही. तारुण्यामध्ये अनेक चुका झालेल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा चरित्रात आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. त्याचं कारण त्यावेळेला तो विवेक भ्रष्ट असतो, परंतु त्याला जर बोध असेल, संतांची संगती असेल, तर तारुण्यात देखील प्रत्येक पाऊल टाकताना तो विचारपूर्वक टाकेल. त्या बाबतीत आपल्याला कळलं नाही तर जाणत्याचा सल्ला घेईल, समर्थाने पुन्हा पुन्हा सांगितल्या, प्रत्येक गोष्ट करताना जाणत्याला विचारावं, जाणत्यापाशी सल्ला घ्यावा. असं जर झालं तर आयुष्यातली ती जी तारुण्यातली 22 वर्ष वाया जातात, किंबहुना अशा एका वाटचालीने जातात की पुन्हा माग फिरणं देखील अवघड होत. जी काय हातून अपकृत्य घडतात त्या कृत्यातून बाहेर पडणं काही केवळ अशक्य होतं असं आपल्याला समाजामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतं. पण त्या तारुण्यामध्ये थोडासा लगाम जर असेल, संयम जर असेल आणि योग्य ते मार्गदर्शक असतील तर त्याचं जीवन त्याला नेमकेपणाने चांगलं घालवता येईल. त्याचबरोबर वृद्धाचारी, कोणाचारी, युक्त आहारी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण हळूहळू घेणार आहोत. हरि ओम तत्सत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति.